सोमनाथांच्या मंदिर जाऊ, चला सोमनाथांच्या मंदिर जाऊ। ज्योतिर्लिंग रूपात घडेल शिव दर्शन, भूमी सौराष्ट्राची पवित्र पावन, भूमी सौराष्ट्राची पवित्र पावन। आद्य ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ,
चला सोमनाथांच्या मंदिर जाऊ। जय जय श्री सोमनाथ की जय, जय जय श्री सोमनाथ की जय, जय जय श्री सोमनाथ की जय, जय जय श्री सोमनाथ की जय।
आद्य ज्योतिर्लिंग हेच चंद्राने स्थापिले, म्हणून सोमनाथ नामे प्रसिद्धीस आले। महादेवाने चंद्रास वरदान दिले, पुन्हा प्रभा देऊन शाप मुक्त केले। स्कंध पुराणातील कथा हीच ऐकून, गुण गान श्रद्धेने शिवाचेच गाऊ,
चला सोमनाथांच्या मंदिर जाऊ।
यवनानी उद्ध्वस्त केले वारंवार, तरीही अक्षय शिव महिमा अपार।
ओ नमः शिवाय नमः,
अमर असे आहे शिव शक्तीचे सार। सोमनाथ ज्योतिर्लिंग एक चमत्कार, आद्य ज्योतिर्लिंगाया करुणीय वंदन। शिवस्तुती अमृतात अवघेच नाव,
चला सोमनाथांच्या मंदिर जाऊ।
पुराण प्रसिद्ध है ज्योतिर्लिंग महान, कोटि कोटि भक्तान से श्रद्धा स्थान। ये थे रक्त सांडले भालुका तीर्थात, श्री कृष्णास लागुनी व्याधाचा बाण। तेच हे स्थान भक्त करती स्मरण, कार्तिकी पौर्णिमेचा उत्सव तो पाहू, चला सोमनाथांच्या मंदिर जाऊ। ज्योतिर्लिंग रूपात घडेल शिव दर्शन, भूमी सौराष्ट्राची पवित्र पावन। आद्य ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊ,
चला सोमनाथांच्या मंदिर जाऊ। जय 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 श्री सोमनाथ। शिव है।